तृणाचे पाते. अश्विन पिऊनी तरारलेले एक तृणाचे गोंडस पाते. अश्विन पिऊनी तरारलेले एक तृणाचे गोंडस पाते. मला म्हणाले डुलता डुलता जीवित म्हणजे रहस्य मोठे. कालचा रात्री नऊ काजवे आले शिलगावून मशाली. कालचा रात्री नऊ काजवे आले शिलगावून मशाली. शोधित फिरती चहूकडी ते इथे तिथे त्या झाडाखाली. विचारले मी शंभर वेळा, विचारले मी शंभर वेळा काय आपुले हारवले ते. मौन सोडले कुणीन कारण त्यांनाही ते ठाऊक नव्हते. जाग पहाटे येता दिसला क्षितिजावर एकाकी तारा. जाग पहाटे येता दिसला क्षितिजावर एकाकी तारा. पडला होता ढगावरी तो रेलुनी तंद्री मध्ये बिचारा. मी म्हटले त्या घराकडे जा जागरणाचे व्रत का भलते. तो रागाने बघे मजकडे कारण त्यासही माहीत नव्हते. पलीकडच्या त्या आंब्यावरती कुणी सकाळी आला पक्षी. खोदित बसला आकाशावर चार स्वरांची एकच नक्षी. मी पुसले त्या, मी पुसले त्या कोणासाठी खुळाव लागत गासी गीते. पंख झापुनी उडून गेला कारण त्यासही कळतच नव्हते. दूर कशाला, दूर कशाला मी वाऱ्यावर असा अनावर डोलत राही. का डुलतो मी का हसतो मी मलाही केव्हा कळले नाही, मलाही केव्हा कळले नाही.